नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर तांबणे, कॅन्सर तज्ज्ञ, औरंगाबाद. रेडिओ मिरची तर्फे मी आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देतो. आणि या दिवसानिमित्त आपण महिलांचे आरोग्य या सदरात महिलांचे कॅन्सर या विषयाची थोडी माहिती आपण घेऊ. दुसऱ्या प्रकारचा कॉमनली जो महिलांच्या मध्ये कॅन्सर आढळतो तो म्हणजे स्तनाचा कॅन्सर. स्तनाचा कॅन्सर हा कुणाला होऊ शकतो की ज्याला मेडिकलच्या भाषेमध्ये रिस्क फॅक्टर्स असं म्हटलं जातं. तर सर्वसाधारणपणे ज्या महिलांमध्ये त्यांच्या आईला किंवा त्यांच्या मावशीला अशा प्रकारचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर झालेला आहे, या महिलांना इतर महिलांच्या पेक्षा स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता थोडी जास्ती असते. ह्याचं कारण बेसिकली म्हणजे हा कॅन्सर इस्ट्रोजन डिपेंडंट ट्युमर असं ह्याला म्हटलं जातं. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या महिलांची हाय रिस्क कॅटेगरीमध्ये गणना होते. आणि अशा प्रकारच्या महिलांनी इतर महिलांपेक्षा थोडीशी जास्ती काळजी घेणं किंवा वरचेवर त्याची तपासणी करणं हे आवश्यक ठरू शकतं.